लाइट्स कॅमेरा Action.
नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. तुम्ही ऐकता आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
मला वाटतं की तुमच्या आयुष्यातले सर्वात इंटरेस्टिंग दिवस कदाचित जे जेचे असतील, कारण तुमचा आवडता विषय त्यात तुम्ही त्यात शिक्षण घेताय. पण अशा वेळेस लोक प्रेमातही पडतात, तर त्यावेळेस तुमची कला बघून प्रेमात पडणाऱ्या मुली पण असतात ना, तर तसं काही झालं की नाही? प्रपोज वगैरे कोणी केलं की नाही? तुम्ही कोणाला प्रपोज केलं का?
हा, म्हणजे आता किती सांगू, म्हणजे कमीत कमी दॅट वॉज अ टाइम वेअर पटकन घसरायचो आम्ही. किंवा
आणि असं म्हणतात ना, लोक म्हणे बदाबदा प्रेमात पडतात
अक्षरशः.
हो ना?
हो.
सो एखादं प्रपोजल किंवा एखादी मुलगी आवडली तिला जाऊन प्रपोज केलं, लव्ह लेटर लिहिलं, असं काही केलं होतं की?
हो हो, तेही केलंय मी. म्हणजे अगदी प्रॉपर लाल रंगानी वगैरे वगैरे असं लिहिलेलं लव्ह लेटर वगैरे पण आहे. इनफॅक्ट माझी बायको जेजेचीच आहे, ती मला 2 वर्ष ज्युनियर होती. ती छान अशी एक गोरी मुलगी आणि ती पण आवडायची मला अशी. आणि कधीतरी असं जात, पण तिच्या बरोबर अशी एक मित्रांचा ग्रुप असायचा. आणि नंतर मग कळलं की हा, हिचा कोणतरी आहे बॉयफ्रेंड. आणि मी ज्या मुलीच्या प्रेमात होतो किंवा अराउंड होतो तेही तिला माहिती होतं. सो कॉलेजमध्ये कोणी असं म्हटलं असेल की अरे तुमचं पुढे लग्न होणार आहे, तर नोबडी कुड हॅव बिलीव्ह. आणि आमची ओळख पण नव्हती फार अशी त्यावेळेस. आणि नंतर जाऊन मग ते 6 वर्ष
लागली भेटायला. ओके, ते पण कळणार आहे आम्हाला. तुमचे जे टीचर्स होते ते इंडियातले बेस्ट आर्टिस्ट होते, प्रभाकर कोलते आणि अतुल दोडिया. तर त्यांच्या अंडर तुम्ही शिक्षण घेतलं, तर आय एम शुअर की ते काही दिवस वेगळे असतील.
ऍक्च्युली मी फाउंडेशन जेव्हा सुरू केलं होतं किंवा मी जे मध्ये, तेव्हा मला असं वाटलं मी कदाचित अप्लाइड आर्ट करेन किंवा कमर्शियल आर्ट करेन. सो असं होतं की हा ठीक आहे, हा कमर्शियल करेल आणि मग एजन्सीमध्ये नोकरी करेल वगैरे सेट होईल. आणि नंतर मी ठरवलं की नाही मला फाईन आर्ट्स मध्ये जायचं. तर ते करून पुढे काय करणार मुलगा, असा भयंकर असा एक गंभीर प्रश्न आमच्या घरामध्ये आई वडिलांमध्ये आणि सगळीकडे उभा राहिला. आणि माझा चुलत भाऊ, अरे तू फाईन आर्ट्स का? कारण कोलते आमच्याकडे तेव्हा फाउंडेशनला शिकवायला यायचे आणि कोलतेनी मला खूप प्रभावित केलं होतं त्यावेळेला. आणि मी म्हटलं होतं की हा माणूस तिकडे शिकवतोय म्हणजे आपल्याला तिकडे जायला पाहिजे, म्हणून मी फाईन आर्ट्सला गेलो. कोलतेनी ते आमचे जे इझल्स होते किंवा आमचे जे बोर्ड्स होते ते असे थोडेसे बाजूला ठेवून त्यांनी पहिली सुरुवात केली की एकमेकांशी कम्युनिकेट करा. मग कविता वाचा, मग कुठलं तरी एखादी कथा वाचा, किंवा कुठलं तरी गाणं कोणाला आवडलं तर ते गाणं पहिलं ऐकायचं आणि मग काम सुरू करायचं.
क्या बात.
किंवा एखादा छान लेख कुठला तरी आला, किंवा एखादी कोणीतरी फिल्म चांगली बघितली, तर असं ते डिस्कस व्हायचं आणि मग आम्ही कामाला लागायचो. की कला किंवा एखादं पेंटिंग किंवा एखादं हे करतो म्हणजे नुसतं हे नसतं, ती क्रिएटिव्हिटी बेसिकली तुमचं आधी पहिलं खिडक्या उघडल्या पाहिजे. त्या खिडक्या उघडतील तेव्हा तुम्ही आतमध्ये काहीतरी वेगळं घ्याल आणि मग काहीतरी नवीन येईल, असा तो प्रोसेस सुरू झाला.
मला असं कळलंय की इन्कम टॅक्स ऑफिस कडनं तुम्हाला तुमची पहिली असाइनमेंट मिळाली, साईबाबांचं पेंटिंग तुम्ही बनवलं होतं, तर त्याबद्दल मला सांगा.
ऍक्च्युली मी ज्या कॉलनीत राहायचो ती सेंट्रल एक्साईज गव्हर्नमेंट कॉलनी होती आम्ही जे राहायचो भांडूप ईस्टला. सो एक इन्कम टॅक्स ऑफिसर श्रीवास्तव म्हणून, ते साईबाबांचे भक्त होते वगैरे, तर त्यांनी मला एक ऑफर दिली होती की मला साईबाबांचं एक छान पेंटिंग करून दे. सो ही जस्ट गिव्ह मी अन ॲडव्हान्स ऑफ द मटेरियल, कॅनव्हस आणि हे वगैरे, तेवढं त्यांनी दिलं. आणि मला असा पहिल्यांदा असा उभा मोठा कॅनव्हस असा मला मिळाला करायला. मला असं वाटतं मी 4 रात्र जागून वगैरे ते मी केलं होतं साईबाबांचं पेंटिंग, आणि त्यांना ते खूप आवडलं. आणि मग त्याच्या मोबदल्यात मला असं वाटतं त्यावेळेला त्यांनी मला असं वाटतं 1500 रुपये दिले होते.
त्याच्यात पहिली कमाई,
पहिली कमाई माझी. सो दॅट वॉज लाईक अ बिग.
पण मला सांगा, पहिली कमाई म्हटलं की अर्थात आपल्याला घरच्यांसाठी काही ना काही घ्यायचं असतं, किंवा किमान ते पैसे आपल्याला आईच्या हातात ठेवायचे असतात, तुम्ही काय केलं?
मला असं वाटतं त्यावेळेला मी आईला काहीतरी कानातले वगैरे असे घेऊन दिले होते, म्हणजे छान वेगळे असे, म्हणजे ती नेहमी खूप असे ते गोल लाडी असे ते ह्याच्या घालते, तर जरा वेगळे कानातले वगैरे असे आणून दिले होते. कॉलेजमध्ये असतानाच इंटर कॉलेज कॉम्पिटिशन गंमत म्हणून सुरू केली होती, तर एक चौकोनातला त्रिकोण नावाची पहिली एकांकिका आम्ही केली होती आणि त्या डिरेक्टरनी राम विजय परब म्हणून त्यावेळेला त्यांनीच लिहिली होती आणि त्यांनी डिरेक्ट केली होती. तर इट वॉज अ व्हेरी अबस्ट्रॅक्ट काइंड ऑफ अ हे, आणि आर्टिस्टवरतीच होती ती. आणि वेगवेगळ्या 3 आर्टिस्ट, एक स्कल्प्टर, एक पेंटर आणि एक काहीतरी मला वाटतं ग्राफिक्स मधला असा 3, आणि एक मुलगी, असे 3 मुलं 1 मुलगी असं ते नाटक होतं चौकोनात. तर इतकं डिस्टिंक्टली ते वेगळं वाटलं होतं त्या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये की प्रत्येक कॉम्पिटिशनला मला पहिलं किंवा दुसरं असं ते मिळत गेलं. आणि त्यावेळेला वसंत परब म्हणून आमचे डीन होते, तर त्यावेळेला फंड्स नसून सुद्धा मग त्यांनी कुठून तरी पर्सनल ह्याच्यातनं किंवा कुठून तरी काढून आम्हाला ते नाटकाचे प्रयोग कॉम्पिटिशन्स वगैरे करायला दिली होती. आणि मग तसं मग ते आम्ही 2-3 वर्ष कंटिन्युअसली करत गेलो असे कॉम्पिटिशन्स, आणि आम्हाला ते त्याची आवड एक निर्माण झाली. त्याच वेळेला आम्ही एक स्क्रीन युनिट म्हणून एक फिल्म क्लब होता, तर त्यावेळेला फिल्म फ्री स्क्रीन युनिटला आम्ही सतत जायचो फिल्म्स बघायला. तिथे मला सडनली असं त्या ओढ निर्माण झाली त्या फिल्म ह्या मीडियमची की अरे हा एकदम वेगळाच स्ट्रॉंग मीडियम आहे. ते फिल्मचा एक वेगळा एक हेच सुरू झाला हा बघणं, मग फेस्टिवल्समध्ये जाऊन फिल्म बघणं असं ते सगळं चालूच होतं कॉलेजमध्ये वगैरे.